नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभा पाटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. काँग्रेसचे खासदार शशी थरूर हांच्या फुडारपणाखाला सगळ्या पक्षांच्या शिष्टमंडळान अमेरिकेचो दौरो केलो. पुराय सिक्कीमातल्या भुंयकापा जाल्ल्या वाठारांतल्यान 28 जणांक आनी 20 लष्करी जवानांक सुरक्षीतपणान काडले भायर. संरक्षण संशोधन आनी विकास संघटनेच्या वाहन संशोधन आनी विकास संस्थेन 10 भारतीय उद्देगांक 9 संरक्षण प्रणालींचे तंत्रगिज्ञान केले हस्तांतरीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी 12 देशांच्या नागरिकांक अमेरिकेत प्रवेश करपाक बंदी घालपाचो दिल्लो आदेश आयज सावन लागू जाता. आनी फ्रेंच ओपन सर्तीत स्पेनच्या कार्लोस अल्कारझान काल राती जाल्ल्या रोमांचक निमण्या खेळात ह्या सर्तीचे वस्तादपण जोडले. आता पुराय खबरो. पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादा आड झुजपाचो भारताचो निर्धार मांडपा खातीर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स आनी उपविदेश मंत्री क्रिस्टोफर लेंडो हांची सगळ्या पक्षांच्या संसदीय शिष्टमंडळान भेट घेतली. ह्या शिष्टमंडळाचो अमेरिकेचो दौरो काल सोपलो. बहुराष्ट्रीय दौऱ्याच्या निमण्या पावण्यात काँग्रेसचे खासदार शशी थरूर हांच्या फुडारपणाखालच्या शिष्टमंडळान 22 एप्रिलात जाल्ल्या पहलगाम आतंकवादी हल्ल्याच्या फाटभुंयेर भारतान सुरू केल्ल्या ऑपरेशन सिंदूरविशी मुखेल खबराकारांक म्हायती दिली. आंतरराष्ट्रीय समुदाया मेरेन पावपा खातीर आनी आतंकवादा आड पाकिस्तानचे आशिल्ले संबंध उजवाडपा खातीर भारतान 33 देशांच्या राजधानीक भेट दिवपा खातीर 7 बहुपक्षीय शिष्टमंडळांकडेन जापसालदारकी दिल्ली. हे शिष्टमंडळ 3 जूनाक अमेरिकेच्या राजधानीत आयिल्ले आनी 3 दिसात कॅपिटल हील तशेंच वॉशिंग्टनांत खुबश्यो बसका घेतल्यो. ह्या बसकांनी शिमपलतडच्या आतंकवादाविशी भारताच्यो भुमिका हे विशीं शिष्टमंडळान अमेरिकेचे सरकारी अधिकारी तशेंच कायदेकर्त्यांक म्हायती दिली. उपराष्ट्राध्यक्ष वेन्स आनी रेंड्रो हांच्या व्यतिरिक्त भारतीय शिष्टमंडळान हाऊस फॉरेन अफेअर्स कमिटीचे मुखेली, इंडिया कॉक्सचे मुखेली आनी सिनेट फॉरेन रिलेशन्स कमिटीच्या फुडाऱ्यांची भेट घेतली. 24 मेक भारतातल्यान न्यूयॉर्कात पाविल्ल्या ह्या शिष्टमंडळान दौऱ्याच्या निमण्या पावंड्यात वॉशिंग्टनात पावचे पयली गयाना, पनामा, कोलंबिया आनी ब्राझीलाकूय भेट दिली. भाजपाचे खासदार रविशंकर प्रसाद हांच्या फुडारपणाखालच्या सगळ्या पक्षांच्या शिष्टमंडळ जर्मनीचो दौरो यशस्वीपणान पुराय केल्या उपरांत काल दिल्लीत पावले. आतंकवादा आडच्या शुन्य सहिष्णुतेचो भारताचो खर संदेश ह्या शिष्टमंडळान मुखार व्हेलो. आपल्या शिष्टमंडळान फ्रान्स, इटली, डॅनमार्क, इंग्लंड, ब्रुसेल्स आनी जर्मनीचो दौरो केलो आनी विदेशी राष्ट्रांनी पहलगाम आतंकवादी हल्ल्याचो निशेध केलो अशे खबराकारांकडेन उलयतना भाजपाचे खासदार रविशंकर प्रसाद हांणी सांगले. उत्तर सिक्कीमातल्या चाटेनात व्हड पावसाक लागून जाल्ल्या भुंयकापाक लागून तशेंच रस्त्यांची जोडणी तुटिल्ल्यान आडकून पडिल्ल्या 28 जणांक आनी 20 लष्करी जवानांक काल विमानांतल्यान सुरक्षीतपणान स्थलांतरीत केले. पयल्या उड्डाणांत एका हॅलिकॉप्टरान चाटेनातल्यान 28 नागरिकांक व्हेले, जातूंत सान भुरगीं, पर्यटक, टॅक्सी चालक आनी सरकारी अधिकारी हांचो आसपाव आशिल्लो. तर दुसऱ्या उड्डाणांत 20 लष्करी जवानांक वाकयोग ग्रीनफिल्ड विमानतळार सुरक्षीत व्हेले. MI-17 हॅलिकॉप्टरान चाटेनात तैनात आशिल्ल्या लष्करी जवाना खातीर गरजेची साहित्य पुरवण केली. सिक्कीम सरकारान भुंयकापाक लागून प्रभावित जाल्ल्या लोकांक तात्काळ मजत आनी सुरक्षीतपणान भायर काडपा खातीर हॅलिकॉप्टरची वेवस्था केली. हालींच्या काळांतल्या प्रतिकूल परिस्थितीक लागून रस्त्यांची जोडणी आनी वाठारांत प्रवेशांत आडमेळी आयिल्ली. आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांणी हरयाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय हांची तोखणाय करताना भौशीक जिणेंत तांचे कोणूच शत्रू नात आनी प्रतिस्पर्धी नात अशें म्हळां. तेलुगू भाशेंत बरयल्ले दत्तात्रय हांचे आत्मचरित्र प्रजाला काथेना आत्मकथा प्रकाशीत केल्या उपरांत रामनाथ कोविंद उलयताले. दत्तात्रय सगळ्यांकडेन इश्टागत भावनेन वावुरता अशें तांणी सांगले. आदले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, आंध्र प्रदेशचे मुखेलमंत्री चंद्रबाबू नायडू, तेलंगणाचे मुखेलमंत्री रेवंत रेड्डी, वेगवेगळ्या राज्यांचे राज्यपाल आनी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या सयत वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी हे वेळार हाजीर आशिल्ले. गरिबांचे उत्थान आनी गरजेवंतांक मजत करपा खातीर दत्तात्रय हांच्या अथक यत्नांची तोखणाय लेगीत हे वेळार कोविंद हांणी केली. आणीबाणीच्या काळात तांच्या बंदखणीचो उगडास लेगीत हांणी हे वेळार काढलो. दत्तात्रय हांचे जीण सदांच लोकांकडेन जोडला आनी राजकीय विचारांकडेन लेगीत तांची बांदिलकी तितलीच म्हत्वाची आसा अशें व्यंकय्या नायडू हांणी म्हळा. चंद्रबाबू नायडू हांणी तांचे वर्णन सज्जन राजकारणी अशें केला आनी 1977च्या चक्रीवादळांत तांणी केल्ल्या सेवेची तांणी तोखणाय केली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आनी संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात, आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
महाराष्ट्रातल्या अहमदनगरात DRDO म्हणा संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या वाहन संशोधन आणि विकास संस्थेन 10 भारतीय उद्योगांक 9 संरक्षण प्रणालींचे तंत्रज्ञान हस्तांतरित केले। या प्रणालीत रासायनिक जैविक रेडिओलॉजिकल न्यूक्लियर रेकॉनिसन्स वाहन माउंटन गन प्रणाली आतंकवाद आळची वाहनं आणि वज्रदंगल नियंत्रण वाहन हांचो आसपाव असा। तंत्रज्ञान हस्तांतरण सुवाळ्यात DRDO अध्यक्ष डॉ समीर व्ही कामत हाजीर आशिल्ले। हे वेळार डॉ कामत हांणी ऑपरेशन सिंदूर वेळार स्वदेशी प्रणालींच्या बेस बऱ्या कामगिरी खातीर DRDO आणि संरक्षण उद्देगांची तोखणाय केली। संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या वाहन संशोधन आणि विकास संस्थेन उद्देनमुख तंत्रगिज्ञानात सहकार्य करपा खातीर पुण्यातल्या COEP तंत्रगिज्ञान विद्यापीठा वांगडा एक समजिकायेची कबलात केली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी 12 देशांच्या नागरिकांक अमेरिकेत प्रवेश करपाक बंदी घालपाचो दिल्लो आदेश आयज सावन लागू जाता। ही बंदी अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो प्रजासत्ताक, इक्वेटोरियल गिनी, एरिट्रिया, हेती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेनाचेर लागू जातली। बुरुंडी, क्युबा, लाओस, सियेरा लियोन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला ह्या सयत हेर 7 देशातल्या लोकांच्या प्रवेशाचेर काय प्रमाणात बंदी आसतली। ट्रम्प प्रशासनान आतंकवाद वळख पडताळणीतलो इवाड, विजाचो काळ वाडोवप आणि फावो त्या प्रमाणात गुन्यांवकारी नोंदी नाशिल्ल्यान बंदी घालपाचे कारण असा असे म्हळा। कार्यकारी आदेशा प्रमाण हो आदेश राष्ट्राध्यक्षांच्या घोषणेवरवी जारी केला। केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी काल राती मोनाकोत नॉर्वेचे आंतरराष्ट्रीय उदरगत मंत्री असमन ग्रोवर ऑक्रस्ट हांची भेट घेतली। हे बसकेत नॉर्वेच्या मंत्र्यांनी जम्मू काश्मीरातल्या पहलगामात हालीच झाल्या आतंकवादी हल्ल्याविशी भारताविशीचो एकजूटपणा उक्तायलो। ते भायर दर्जा नियोजन, आर्कटीक संशोधन आणि लवचीक नील अर्थव्यवस्थेविशी भारत नॉर्वे सहकार्य खोल्यान वाढोवपाविशी दोनी फुडाऱ्यांनी मुखेल विचारांचो आदान प्रदान केलो। आंतरराष्ट्रीय योग दीस उत्सवाच्या निमतान अखिल भारतीय आयुर्वेद संस्था योग समावेश ह्या विषयाचेर 3 दिसांची खाशेली अंगर योग कार्यशाळा घडोवन हाडटा। ही कार्यशाळा भारतीय वेळाप्रमाण बुधवार मेरेन दर दिसा दनपारा 2-3 मेरेन चलतली। लायफ योगा सेंटरचे प्रसिद्ध अयंगार योग शिक्षक अमित शर्मा हांच्या फुडारपणाखाला ह्या सत्रांनी सटीक शरीर मुद्रा तंत्र आणि मानसीक भलायकी सुदारपाचेर ध्यान केंद्रीत करतले। आयज हरियाणा, चंदीगड, दिल्ली, जम्मू काश्मीर, लडाख, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातल्या काय सुवातींनी उष्णतेची ल्हार येवपाची शक्यताय असा। हरियाणा, दिल्ली आणि चंदीगडात काय सुवातेर रातच्या वेळार हवामान उष्ण उरूंक शकता असे हवामान खात्यान कळीत केला। दिल्ली, हरियाणा, पंजाब, अस्तंत राजस्थान आणि अस्तंत उत्तर प्रदेशात काय सुवातेर धुल्लाचे वारे मारपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला। देरादेगेवयल्या आंध्र प्रदेश आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकात काय सुवातेर पाऊस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला। नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, ओडिशा, पंजाब, अस्तंत मध्य प्रदेश, अस्तंत राजस्थान, अंदमान आणि निकोबार जुवे, आंध्र प्रदेश आणि भितरल्या कर्नाटकातल्या काय वाठारांनी विजांच्या कडकडाटासयत वादळी वारे मारपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला। फ्रँच ओपन सर्तीत स्पेनच्या कार्लोस अल्कारझान काल राती झाल्या 5 सेटच्या रोमांचक खेळात इटलीच्या संवसारीक वस्ताद यानिक सिन्नर हाका हारून फ्रँच ओपन सर्तीचे वस्तादपण मेळले। निमण्या खेळात 2 सेटान फाटी पडल्या उपरांत अल्कारझचो संघर्ष जारी आशिल्लो, पूण अल्कारझान ह्या खेळात 4-8, 6-8, 7-8, 6-8, 4, 7-8, 7-8, 6 असे जैत मेळले। आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो। काँग्रेसचे खासदार शशी थरूर हांच्या फुडारपणाखाला सगळ्या पक्षांच्या शिष्टमंडळान अमेरिकेचो दौरो केलो। पुराय सिक्कीमातल्या भुंयकाप जाल्ल्या वाठारांतल्यान 28 जणांक आणि 20 लष्करी जवानांक सुरक्षीतपणान काढले भायर संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या वाहन संशोधन आणि विकास संस्थेन 10 भारतीय उद्देगांक 9 संरक्षण प्रणालींचे तंत्रज्ञान केले हस्तांतरीत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी 12 देशांच्या नागरिकांक अमेरिकेत प्रवेश करपाक बंदी घालपाचो दिल्लो आदेश आयज सावन लागू जाता आणि फ्रँच ओपन सर्तीत स्पेनच्या कार्लोस अल्कारझान काल राती झाल्या रोमांचक निमण्या खेळात या सर्तीचे वस्तादपण जोडले। आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटलें आयज सांजेच्या 6:30 मिनटांचेर आनी इतल्यान हें राष्ट्रीय खबरापत्र सोंपलें.